सुपर हिट्स 93.5 पर रेड एफएम वर 10:29 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आता जरास कुठं बरं वाटतंय, आज सकाळपासून आहे ना अक्षरशः त्रासून गेलगत झालंय हो. म्हणजे इतका त्रास कुणीही दिला नाही, म्हणजे शेजारी तुमच्या बसणार ती मंडळी ते ढोल बिल घेऊन ते वाजवणार काय करणार काय, अरे रे 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 बापरे बापरे बाप, अवघड परिस्थिती. सकाळपासून परेशान होतो आणि म्हणूनच तो परेशानीचा विषय पण आपण छेडला होता. कोणी तुमच्या चालू कामात तुम्हाला त्रास दिला, जाम 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 चिडचिड होते. पण अशा वेळेला ना एक गोष्ट फार जास्त मदत करते बरं का, खूप सुंदरसं एखादं तुम्हाला आवडणारं गाणं, दॅट्स इट. सध्या काय बॉलिवूडमध्ये एक नाव खूप जास्त चर्चेत आहे, वर्सटाईल ऍक्टर अक्षय कुमार. म्हणजे वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे अक्षय कुमारनं आजपर्यंत दिलेले आहेत. खिलाडी म्हणून पहिले तो फेमस होता, कॉमेडियन म्हणून त्याने स्वतःला प्रूव्ह केलं, सिरियस टाईप ऑफ फिल्म्समध्ये सुद्धा तो आपल्याला दिसला आणि भावला सुद्धा. आता असाच एक कडक सिनेमा येतोय, ट्रेलर पाहिल्यानंतर अक्षरशः विडे होत आहेत लोक. रुस्तम नाव आहे सिनेमाचं. अँड रेड एफ एम 93.5 है रुस्तम का ऑफिशियल रेडिओ पार्टनर, इसीलिए कुछ स्पेशल हमारे लिसनर्स के लिए हम यहां सुनाने वाले है.
तेरे संग यारा.
हाय, मैं हूं अक्षय कुमार और इंडियाज लार्जेस्ट एंड द मोस्ट अवॉर्डेड रेडियो नेटवर्क सुपर हिट्स 93.5 रेड एफएम है मेरे आने वाली फिल्म रुस्तम का ऑफिशियल रेडियो पार्टनर.
और तेरे संग यारा कुछ रंग बहारा.
सिर्फ यहां सुनो फिल्म रुस्तम का ब्रांड न्यू ट्रैक तेरे संग यारा.
तेरे बिन अब तो
जो किसी के हाथ नहीं आया सिर्फ रेड एफएम ने बजाया.
क्या बात है. सो रेड एफएम 93.5 रुस्तम का यही ट्रैक बजाएगा और आपको अपनी सारी परेशानियां भुलाएगा. ते यमक जुळलं नाहीये पण गाण्यात छान यमक आहे. एन्जॉय करा गाणं. आतिफ असलम की आवाज बजाते राहो.